नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये 277 जागांवर एकमत, तर महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार. विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवस अखेर 991 उमेदवारांचे 1292 अर्ज दाखल. नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, लोहा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर. परभणी इथं काल अवयव दानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण. आणि पुणे क्रिकेट कसोटीतही भारतीय फलंदाजांकडून निराशा, न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात 301 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. महायुतीमध्ये 277 जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर 2 दिवसात निर्णय होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल, तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नयेत असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सुमारे 13 ठिकाणी सभा होणार आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहेत. उर्वरित ठिकाणं लवकरच जाहीर होतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 अशा एकूण 270 जागा लढवणार असून उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान भाजपचा राजीनामा दिलेले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश न केलेले राजेंद्र गावित यांना शहाद्यातून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे नंदुरबारमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त आहे. गावित यांच्या उमेदवारीविरोधात काँग्रेसच्या 5 इच्छुकांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत 991 उमेदवारांचे 1292 अर्ज दाखल झाले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी, तसंच औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे अतुल सावे यांनी काल अर्ज दाखल केले. दरम्यान एमआयएमच्या वतीनं औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून नासेर सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर इथून महाविकास आघाडीचे बबलू चौधरी यांनी, तर भोकरदन इथून महाविकास आघाडीचे चंद्रकांत दानवे यांनी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातही काल 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात काल 17 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली. यामध्ये कळमनुरीतून बसपाचे विजय माणिका बलखंडे, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप तातेराव मस्के यांचा, तर हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे यांच्यासह 8 जणांच्या 11 अर्जांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात काल 6 जणांनी अर्ज दाखल केले, तर बीड जिल्ह्यात काल 43 उमेदवारांनी 47 अर्ज दाखल केले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघात काल 22 अर्ज दाखल झाले. यामध्ये किनवट तसंच देगलूरमधून 5 अर्ज, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव तसंच हदगावमधून प्रत्येकी 3 अर्ज, तर लोहा मतदारसंघातल्या 2 अर्जांचा समावेश आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 7 अर्ज दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात काल 42 उमेदवारांनी 55 नामनिर्देशन पत्र दाखल केली. यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघातले महायुतीतील भाजपचे अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे. धाराजीव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात काल 12 उमेदवारांनी 12 अर्ज दाखल केले. यामध्ये उस्मानाबाद इथं काँग्रेसचे पांडुरंग कुंभार, शिवसेनेचे व्यंकट गुंड, बसपाचे लहू खुणे यांच्यासह 2 अपक्ष, तर तुळजापूर इथल्या 3 आणि परंडा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांच्यासह 4 अर्जांचा समावेश आहे. नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 7 उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून चिखलीकर यांना, मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झीशान सिद्दीकी, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे, तर शिरूर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 5 उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली. यात बीड जिल्ह्याच्या केज मतदारसंघातून रमेश गालफाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले कदम हे पहिलेच उमेदवार आहेत. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. परभणी इथं काल अवयवदानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. जिंतूर इथल्या 18 सार्थक नवले याला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याचे अंतर्गत अवयव गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय घेतला. काल सकाळी वैद्यकीय पथक सार्थकचे अवयव घेऊन रवाना झाले. एक मूत्रपिंड नांदेड इथं तर एक मूत्रपिंड आणि यकृत छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णाला देण्यात आलं. पुणे इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या 5 बाद 198 धावा झाल्या आहेत. भारतीय फलंदाजांनी कालही निराशा केली. भारताचा पहिला डाव अवघ्या 156 धावात संपुष्टात आला. न्यूझीलंडनं या कसोटीत आतापर्यंत एकूण 301 धावांची आघाडी घेतली आहे. भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निकालांचे अंदाज अर्थात एक्झिट पोल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 या कालावधीत प्रसारित करण्यास प्रतिबंधित केलं आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. राज्य सरकारनं येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे. सर्व खासगी तसंच औद्योगिक आस्थापनांनी या दिवशी कामगारांना पगारी सुटी जाहीर करावी. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान 2 तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी असं यासंबंधी जारी पत्रकात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलं आहे.
नमस्कार. आपल्याला माहितीच आहे 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेसाठी मतदान केलं जाणार आहे
आणि या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.
मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
आम्ही मतदान करणार आहोत,
तुम्ही करा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काल नाकाबंदी दरम्यान एका गाडीत 138 कोटी रुपयांचं सोनं आढळून आलं. मात्र ही गाडी सोन्याची नियमित वाहतूक करणाऱ्या सिक्वेल सिक्युअर कंपनीची असल्याचं स्पष्ट झालं. हिंगोलीतल्या बस स्थानक परिसरात काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 वाहनांमधून 1,40,00,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. राज्यात 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत सी व्हिजिल ऍपवर एकूण 1,259 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1,250 तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. नांदेड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत सी व्हिजिल ऍपवर एकूण 32 तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 21 तक्रारी बेदखल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळे प्रयोग केले जातात. काल लातूर शहरात मतदार जागृतीसाठी दयानंद महाविद्यालयात कॉफी विथ कलेक्टर हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये 277 जागांवर एकमत तर महाविकास आघाडीतले 3ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार. विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्याच्या 4थ्या दिवस अखेर 991 उमेदवारांचे 1,292 अर्ज दाखल. नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. परभणी इथं काल अवयवदानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.